मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। समर्थ म्हणतात, हे मना तू सज्जन आहेस आणि म्हणून माझे जीवाचे हित करणे हेच तुला उचित आहे। सज्जनाने कोणालाही कल्याणाच्या मार्गाला न्यावे, अधपाताकडे ढकलणे हे सज्जनाला शोभणारे नाही, ती दुर्जनाची प्रवृत्ती आहे। श्रेय आणि प्रेय यांचे द्वंद्व माणसाला नेहमीच मोहात पाडीत असते। श्रेयाची ओळख पटत नाही असे नाही, पण प्रेयाची ओढ सुटत नाही। पुष्कळ वेळा बुद्धी विवेक करू पाहते, पण मन सरमार्गाने जाऊ देत नाही। इंद्रियांची सुखे त्याला आकर्षक वाटतात आणि तेच खरे सुखाचे आहे असेही वाटू लागते। विषयाच्या संगतीत सुख नाही। विषयांचा उपभोग घ्यायचा तर तो शरीरधारणा लक्षात घेऊनच घ्यावायचा, पण ही मर्यादा बहुधा कधीच पाळली जात नाही। त्यामुळे शरीरधारणाही होत नाही, आरोग्य दूर जाते, आध्यात्मिकदृष्ट्या हानी होईल तेवर आणखी निराळेच। यासाठी प्रेयाकडची ओढ नाहीशी करणे वा नियंत्रित ठेवणे हेच हिताचे असते। प्रेयाला श्रेय समरणे हे तर फारच घातक। श्रेय हेच ज्याचे प्रेय बनले आहे तो भाग्यवान। हे भाग्य केवळ श्रेष्ठ भक्तांच्या ठिकाणीच दिसणे शक्य आहे। तुकाराम महाराजांनी यासाठीच भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया असे म्हटले आहे। श्री शंकराचार्य फार स्पष्टपणे कौपीनवंत खलु भाग्यवंत असे म्हणतात। सामान्याला प्रेयाचे दुष्परिणाम अनेक प्रकारे पटवून देऊनच श्रेयाकडे वळवावी लागते। त्याला हित नको असते असे नाही, पण दुर्दैवाने तो सुखालाच हित समजत असतो। विषयोपभोगांच्या विपुलतेला तो समृद्धी समजतो, विषयांच्या अमर्याद उपभोगाला तो रसिकता समजतो। या गोष्टी खऱ्या हितात बसत नाहीत हे समर्थ लक्षात आणून देतात आणि मग म्हणतात की बाबा मना तू सज्जन आहेस ना, मग माझे हित कर आणि त्यासाठी श्री रामचंद्राला घट्ट धरून ठेव, विषयाची ओढ सोडून दे। रामचंद्र हे समर्थांचे दैवत, ते रामाचे एकनिष्ठ उपासक। रामचंद्रावर त्यांचे प्रेम फार, रामचंद्रांची भक्ती त्यांच्या अंतःकरणाला वेढ लावते आणि त्यामुळे रामासंबंधीचा कोणताही विषय निघाला की रामचंद्रांचे श्रेष्ठत्व अनेक प्रकाराने पटवून दिल्या वाचून त्यांना रावत नाही। प्रेमाचे आणि भक्तीचे हेच स्वरूप आहे। ते आपल्या आराध्य देवतेविषयी परोपरीने उत्कटतेने बोलणारच, आपल्या आराध्य देवतेचे गुणगान करणारच। अंतःकरणात प्रेम नसते, ओढ नसते आणि मग माणसाला मर्यादेचे स्मरण होते। खरे प्रेम कधी मर्यादित असू शकत नाही आणि म्हणून ते मर्यादा पाळीतही नाही। हे प्रेम सुधीच्या रूपाने व्यक्त होत असते। पतिव्रता आपल्या पतीची, सत्शिष्य आपल्या गुरुची, भक्त आपल्या देवतेची स्तुती करताना कधी कंटाळणार नाही। समर्थांना तसेच रामाच्या संदर्भात प्रेमाचे भरते येते आणि मग ते रामचरित्रातील गोष्टींचा वैशिष्ट्याने उल्लेख करतात। रामाचे श्रेष्ठपण इतरांनाही पटवून द्यावे हाही उद्देश त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असतो। समर्थ सांगतात की बाबा मना तुझ्यासारखा वेगवान मनोजय असा मारुती रामाला आपला धनी मानतो, स्वामी मानतो, हे ध्यानी घे। मारुती हे एक मोठे अद्भुत व्यक्तिमत्व आहे। वानर जातीत जन्माला आलेला हनुमान असामान्य बुद्धिमान आहे, बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे। संगीतापासून व्याकरणापर्यंत अनेक शास्त्रात पांडित्य संपादन केलेला मारुती वेदाभ्यास जड नाही, चतुर आहे, राजकारण धुरंधर आहे, असामान्य शक्तिशाली असून नवनाग सहस्रबळी असून जितेंद्रिय आहे आणि असे हे असामान्य व्यक्तिमत्व रामचंद्रांपुढे नम्र आहे। रामाचा दास म्हणून घेण्यात भूषण मानणारे आहे। यावरून रामचंद्रांच्या मोठेपणाचे गणित मानता येणे शक्य आहे। फार मोठी व्यक्ती रामचंद्राला श्रेष्ठ मानते एवढीच रामचंद्रांच्या थोरवीची मर्यादा नसून ते सर्व विश्वाचे, स्वर्ग मृत्यू पाताळाचे, त्रिलोकाचे धनी आहेत आणि त्याही पेक्षा रामचंद्रांनी लोकांच्या उद्धाराचे व्रत घेतले आहे। लोकोद्धाराचे व्रत हा जणू रामचंद्रांच्या श्रेष्ठत्वाच्या मुकुटावरील तुरा आहे। असे असल्यामुळे या अशा अत्यंत श्रेष्ठ दैवताला दृढ धरून ठेवणे हेच हिताचे आहे। कोणाचा तरी उपासक असणे, आपल्या उपास्याची स्तुती करणे आणि आपल्या ह्या उपासनेचा प्रचार करणे हे मनुष्य स्वभावाला अगदी धरू नये. भले तो स्वतःला बुद्धिवादी म्हणो, पण कोणाविषयी तरी त्याला नितांत आदर असतो, त्याच्याही काही श्रद्धा असतात, आणि आपल्या या श्रद्धेचा वा आदर्शाचा तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थक असतो, प्रचारकही असतो. तो शंकराचार्यांना मानित नसेल, परंतु मार्क्सला मानित असेल. त्याला राणा प्रतापचे मोठेपण पटणार नाही, पण स्टॅलिन त्याला थोर पुरुष वाटेल. तो जन्मदात्या बापाचे श्राद्ध करणार नाही, पण नाही त्या व्यक्तींच्या जन्मशताब्द्या उकरून काढून स्मृतिदिन साजरे करील. श्राद्ध करणे हा गबाळेपणा, आणि स्मृतिदिन साजरे करणे हे प्रगतीचे लक्षण. वास्तुशांत करणे बुरसटलेपणाचे, आणि कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली कोणाच्या तरी हस्ते उद्घाटन समारंभ करणे हे मात्र बुद्धिवादाचे, असे तो मानतो. मला तरी पारंपरिक सनातनीपणापेक्षा हे बुद्धिवादी गतानुगतिकत्वच अधिक गबाळेपणाचे वाटते. यात पद्धतीचे परिवर्तन असल्यामुळे खुळ्या परिवर्तनवाद्यांना तेच प्रगतीचे लक्षण असेल तर कोणास ठाऊक. पण साध्य काय, ध्येय काय, ते अस्पष्ट असताना परिवर्तनाचा धोशा लावणे आणि तेच श्रेयस्कर समजणे याच्या इतक्या आत्मघातकी तत्वज्ञान दुसरे नाही. जे जुने आहे ते निदान काळाच्या ओघात परिखले गेले आहे, त्याचे चांगुलपण पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाने स्पष्ट झालेले आहे, आणि म्हणूनच ते टिकून राहिलेले आहे. यासाठीच समर्थ कित्येक सहस्रापूर्वी होऊन गेलेल्या रामचंद्रांचे महिमान आवडीने गात आहेत. जय जय रघुवीर समर्थ.